आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बंडखोरी आणि मैत्रीपूर्ण लढती टाळण्याचं प्रमुख पक्षांपुढे आव्हान. देशभरात भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा. देशातील 97.5% शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा. आणि कसोटी क्रिकेटमध्ये 24 वर्षांनंतर भारताचा घरच्या मैदानांवर संपूर्ण पराभव. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 288 मतदारसंघांमधून एकंदर 7073 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, तर कोकणात उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 140 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात 98 तर बीडमध्ये 90 उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी 6 तर शिवडी आणि कुडाळमध्ये 7 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. दरम्यान भाजपाचे 99% बंडखोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्यानं विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असंही सोनवणे यांनी म्हटलं आहे. आम्ही हप्ते भरणारे आहोत तर आधीचं सरकार हप्ता वसुली करणारं होतं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विरोधकांवर केली. कुर्ला मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पूर्व मतदारसंघातील उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसनं राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणुकीत खोटी आश्वासनं दिली आणि मतं मिळवली. सत्तेत आल्यावर काँग्रेसनं पैसे नाहीत असं सांगून हात वर केले, मात्र आम्ही शब्द पाळणारे आहोत असं शिंदे म्हणाले. देशभरात भाऊबीजेचा सण काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. या सणामुळे भावा बहिणींमधलं प्रेम अधिक घट्ट होईल असं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या. प्रेम, समर्पणभाव आणि भक्तिभावाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात भरभरून आनंद घेऊन येईल असं त्यांनी म्हटलं आहे. देशातील 97.5% शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह असल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात दिली आहे. यामुळे मुलींचं शाळा गळतीचं प्रमाण घटलं असल्याचं सांगताना शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड्स पुरवण्याबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. स्वच्छतागृहाच्या अभावामुळे अनेक मुली शिक्षण सोडत असत. सर्वोच्च न्यायालयानं एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना केंद्राला देशभरातील सर्व सरकारी अनुदानित आणि निवासी शाळांमधील विद्यार्थिनींच्या संख्येनुसार शौचालय बांधण्यासाठी राष्ट्रीय मॉडेल तयार करण्याचे निर्देश दिले होते. जनहित याचिकेत केंद्र आणि राज्यांना इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व सरकारी अनुदानित आणि निवासी शाळांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा सुनिश्चित करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली होती असं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं आपल्या बातमीत म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोकणातली शेती फायद्याची होत नाही आणि या भूमीत सहकार रुजत नाही असं म्हटलं जातं. मात्र हे समज खोडून काढण्यासाठी अनेक प्रयोगशील हात राबत आहेत. अनेक समस्यांमुळे आतबट्ट्याची होऊन घटत चाललेली शेती आणि कोकणातून होणारं स्थलांतर या गंभीर परिस्थितीवर उपाययोजनांसाठी रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या दिशांतर संस्थेनं विचारमंथन केलं. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
वेहेळे राजवीरवाडीमध्ये संस्थेने 2014 शेतकरी महिलांच्या साथीने शाश्वत उपजीविकेचा अन्नपूर्णा प्रकल्प सुरू केला. पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, कडधान्य आणि कलिंगड या पिकांची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू करून दलालमुक्त विक्रीसाठी चिपळूणमध्ये विक्री केंद्र उभारण्यात आलं. नागरिकांना शिवार फेरी घडवल्यामुळे विक्रीसाठी मोठा उपयोग झाला. गटाने स्वमालकीचं वाहनही घेतलं. बंधारा बांधून 1,20,00,000 लिटर पाणी अडवण्यात आलं. संस्थेतर्फे मार्गदर्शनासह मिळालेलं सर्व प्रकारचं सहाय्य आणि स्वतःचे कष्ट यांच्या जोरावर या महिलांच्या गटाने दरवर्षीच्या रब्बी हंगामात सरासरी 6,00,000 रुपयांची उलाढाल केली. दशकपूर्ती होताना त्यांच्या एकूण उलाढालीने 60,00,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात या वर्षीचा श्रमसन्मान म्हणून महिलांना 2,96,000 रुपयांचं वितरण करून उर्वरित रक्कम पुढच्या हंगामासाठी ठेवण्यात आली आहे. महात्मा गांधीजींच्या संदेशानुसार खेड्यांच्या पुनर्जागरणाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याची भावना दिशांतरचे संस्थापक अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी व्यक्त केली. शेतीतून स्वयंपूर्ण झाल्याचं अभिमानाने सांगतानाच प्रेरणा देऊन सहकार्य करणाऱ्या संस्थेबद्दल महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून 40,00,000 जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या 11,00,000 कापूस गाठी पडून आहेत. सध्या कापसाचे भाव 6,500 ते 6,600 रुपये प्रति क्विंटल असून हा भाव 7,122 रुपये या हमी भावापेक्षा कमी आहे. बाजारात कापसाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कापूस आयातीवर बंदी घालावी असं नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील चाटोरी परिसरातील नागरिकांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसहित कृतज्ञता सोहळा आयोजित करून दिवाळी साजरी केली. मागील 5 वर्षांपासून विविध गावात जाऊन अशा प्रकारचा सैनिक कृतज्ञता सोहळा आयोजित केला जातो. आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं शनिवारी रात्री नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारामुळे निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिराम वरखडे हे 1990 शिवसेनेकडून आरमोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. भारतीय क्रिकेट संघातील वरच्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमवावी लागली. 2000 पहिल्यांदाच भारतीय संघाला मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेतला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 25 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काल सकाळच्या सत्रात न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. रवींद्र जडेजानं दोन्ही डावात प्रत्येकी 5 गडी बाद करत सामन्यात एकंदर 10 बळी घेतले. भारतासमोर विजयासाठी 147 धावांचं आव्हान होतं, मात्र न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी कोलमडल्यानं भारताचा दुसरा डाव 121 धावात संपुष्टात आला. 64 धावा करणाऱ्या ऋषभ पंतशिवाय कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. न्यूझीलंडच्या एजाज पटेल यानं दुसऱ्या डावात भारताचे 6 गडी बाद करत सामन्यात 11 बळी टिपले. पटेल सामनावीर तर न्यूझीलंडचा संयमी फलंदाज विल यंग मालिकावीर ठरला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून सर्वत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बंडखोरी आणि मैत्रीपूर्ण लढती टाळण्याचं प्रमुख पक्षांपुढे आव्हान. देशभरात भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा. देशातील 97.5% शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 24 वर्षांनंतर भारताचा घरच्या मैदानांवर संपूर्ण पराभव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.